चीनीमंडी.com पॉडकास्ट।
पाकिस्तानमध्ये दोन गोदाम सील बंद, काळाबाजारीवर कारवाई। जिल्हाधिकाऱ्यांनी काळाबाजार करणाऱ्यांविरोधातील कारवाईत 8,000 पेक्षा जास्त साखरेची पोती आणि इतर वस्तू साठवलेल्या दोन गोदामांना सील केलं। रविवारी येथील अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एसी उमर मकबूल यांच्या नेतृत्वाखालील पथकानं चक क्रमांक 219 जाजवाला रस्ता आणि कुकियानवाला रोड येथील गोदामांवर छापा टाकला। तिथे 50 किलोची 8,000 साखर पोती आढळली। गेल्या काही दिवसात पाकिस्तानमध्ये साखरेचे दर खूपच मोठ्या प्रमाणावर भडकले आहेत। या धर्तीवर सरकारनं निर्यातीवर बंदी घालण्याबरोबरच आयातीला परवानगी दिली आहे। अशा परिस्थितीमध्ये काळा बाजार रोखण्यासाठी छापेमारी सुरू आहे।